यंत्रामध्ये पहिल्या संख्येएवढी नाणी आहेत. दुसऱ्या संख्येएवढी रंगीत नाणी रंगीत जागेत ठेवून वजाबाकी करा. नाणी पुरेशी आहेत? नसतील तर 10 निळ्या नाण्यांच्या जागी एक हिरवे नाणे ठेवा, किंवा 10 पिवळ्या नाण्यांच्या जागी एक निळे नाणे ठेवा. यंत्रातील उरलेली हिरवी, निळी व पिवळी नाणी मोजा आणि रंगीत चौकटीत संख्या लिहा.